बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, तुम्हाला मासिक पाळीत येणारे रक्त हे शरीराच्या इतर प्रत्येक भागातून येणाऱ्या शिरासंबंधीच्या रक्ताइतकेच शुद्ध असते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.